श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्देयतिम् माधवम्। ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
देखे अक्षमे कुब्जे की विटाऊ लागे फुंजे, परी न म्हणे पाहे माझे ऐसेची भवे, आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञा ये मरणाची, परिजया तारुण्याची भूली न फिटे। तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर, तेवीची परी येसी थोर चिन्हे आणिक। 13व्या अध्यायात अज्ञानाची लक्षणं ज्ञानेश्वर महाराजांनी जी विशद करून सांगितली, तर ती लक्षणं आपली इथं चाललेली आहेत। 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ योग निरूपण करत असताना भगवंतांनी प्रथम क्षेत्र म्हणजे काय हे सांगितलं। ते क्षेत्र कसं तयार झालेलं आहे याच्या संबंधी अनेक शास्त्रांमध्ये जी मत आणि मतांतर आहेत ती सांगितली। त्याच्यानंतर ज्ञानाची लक्षणं सांगितली। जवळपास 470-480 ओव्या ज्ञान लक्षणावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या, आणि त्याच्यानंतर अज्ञानाची लक्षणं सांगितली। भगवंतांचे शब्द एवढेच आहेत की ज्ञान लक्षणं सांगितल्यानंतर अज्ञानम यदतोऽन्यथा, याच्यापेक्षा जी अन्यथा आहेत ती अज्ञानाची लक्षणं। पण ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र ही अज्ञानाची लक्षणं देखील अतिशय विस्ताराने विशद करून आपल्याला सांगितली। इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे जे ज्ञान लक्षण सांगितलं त्या ज्ञान लक्षणाच्या विरुद्ध विपरीत असलेली अज्ञानाची लक्षणं आता सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। कोणाचंही ज्ञान ही गोष्ट प्रगट दिसणारी नसते। ज्ञान लक्षणं जेव्हा सांगितली तेव्हा ज्ञान हे बुद्धीत एखाद्याच्या गुप्त असतं। तसही ज्ञान नांत प्रज्ञम न बहि प्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम असं उलट सुलट लक्षणांनी उपनिषद देखील सांगतात की ते तत्व आत जाणता येत नाही। नांत प्रज्ञम न बहि प्रज्ञम, बाहेर त्याला जाणता येत नाही। नो भयत प्रज्ञम, त्याला आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी जाणता येत नाही। न प्रज्ञम, बुद्धीचा तो विषय नाही। ना प्रज्ञम, बुद्धीचा तो विषय नाही असंही नाही। अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम, त्याला कोणीही पाहिलेलं नाही, त्याचे भाग पाडता येत नाहीत। एकात्म प्रत्यय सारम, मात्र सर्व ठिकाणी एकच एक तो भरून राहिलेला आहे असा त्याचा प्रत्यय मात्र घेता येतो। अद्वैतम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेयः, तो शांत स्वरूप आहे, शिवस्वरूप आहे, चौथा म्हणून चतुर्थम मन्यते जागृती स्वप्न सुषुप्ती, याच्यापेक्षा अन्य चौथा म्हणून त्याला ओळखलं जातं, तुरीय हे त्याचं लक्षण आहे, तो आत्मा आहे, त्याला प्राप्त करून घ्यावं. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात, म्हणजे आपलं जे शरीर आहे प्रत्येकाचं ते क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आणि एतत यो वेत्ति तम प्राहुः, या शरीराला हे शरीर आहे, शरीर मन आणि बुद्धी आहेत अशा रीतीने ओळखणारा जो शरीरामध्येच वास करून आहे, क्षेत्रज्ञ इति तद्विदः, त्याला क्षेत्रामध्येच जरी असला तरी क्षेत्रज्ञ या नावाने ओळखला जातो. अशा रीतीने शरीराच्या आतच आहे ज्याला क्षेत्रज्ञ म्हणून ओळखलं जातं, ज्याला जाणलं असताना ज्ञान झालं असं म्हटलं जातं, त्या ज्ञानाची लक्षणं सांगत असताना भगवंतांनी ज्ञानाचं कोणतंही लक्षण नसल्यामुळं, कारण ज्ञान हे अगदी थोडक्यात जर म्हणायचं झालं तर परमात्म तत्वाशी एकरूपता, जगत आणि जगत भान हे अत्यंत असत्य असून, जगत आणि जगत भान ज्याला समजतं तो आपल्या अंतर्यामी असणारा शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा म्हणून ओळखला जाणारा, त्याला जर जाणलं तर ज्ञान झालं असं म्हटलं जातं. त्यामुळं ज्ञानाची लक्षणं सांगायची तर कोणतीच लक्षणं सांगता येत नाहीत. म्हणून भगवंतांनी ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान ठसलं, जो ज्ञानाशी एकरूपता प्राप्त करून राहिला, अशा पुरुषाची लक्षणं सांगितली, त्याच्या देहावर उमटणारी लक्षणं सांगितली, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम. ज्याला ज्ञान झालेलं आहे, आपण देह मन बुद्धी नसून आपण सच्चिदानंद स्वरूप शुद्ध स्वरूप आत्मा आहोत हे ज्याला समजलं, ज्याला ही गोष्ट प्रचितीला आली, असा महापुरुष देहाच्या बाबतीत देहाला मान व्हावा अशा रीतीने वर्तन करताना दिसणार नाही. म्हणून अशा महापुरुषाचं वर्णन अमानित्व या शब्दांनी भगवंतांनी केलं, कारण मानाच्या कल्पनेमध्येच देहबुद्धी आहे, मानाच्या कल्पनेमध्येच मीतू आहे, ज्ञानाच्या कल्पनेमध्येच ताठा आहे, ज्ञानाच्या कल्पनेमध्येच नम्रता सोडणं नम्रता आहे, असं असल्यामुळं ज्ञानाची जर अज्ञान जर असेल तर अज्ञानाच्या पक्षी त्याच्या ठिकाणी सहजच देहबुद्धीही दिसायला पाहिजे. देहबुद्धी जर दिसत असेल तर अमानित्व सोडून मानित्व हे अज्ञानाचं लक्षण झालं. ज्ञानाच्या कल्पनेमध्ये जर अमानित्व असेल तर अज्ञानाच्या कल्पनेमध्ये मानित्व येतं. अशा पद्धतीने प्रत्येक लक्षण उलट फिरवलं गेलं. ज्याला मागच्या वेळेला सुनील दादांनी येरी मोहरा असा शब्द वापरला, म्हणून ज्याला ज्ञान झालेलं आहे तो सर्वांशी अत्यंत नम्रतेने व्यवहार करेल आणि देहाच्या अंगाने मानाची अपेक्षा धरणार नाही. तर ज्याला ज्ञान झालेलं नाही अशी व्यक्ती प्रत्येक ठिकाणी मानित्वानीच राहण्याचा प्रयत्न करेल. देहबुद्धी त्याला मानित्वानी वर्तन करायला भाग पाडेल आणि हे मानित्व अनेक ठिकाणी संघर्षाला कारण होईल. या मानित्वानी तो समुदायामध्ये एकटा पडेल. मानित्व ओळखण्याच्या खुणा देखील आहेत. एखादी व्यक्ती लग्न समारंभाला तुम्ही पाहिली असेल, बारशाला, मुंजीला, साखरपुड्याला, ती व्यक्ती आल्यानंतर मुकाट्याने आपण आलो याची फारशी कोणाला दखल न देता येऊन नुसती बसणार नाही, तर ती थोड्या वेळ इकडं तिकडं पाहत राहील आणि मग कोणीतरी त्यांना येऊन विचारायचं आणि म्हणायचं की इथं बसा. मग त्यांनी येऊन बसायचं. इथपासून या मानित्वाच्या गोष्टी सुरू होतात. जर मानित्व असेल तर अर्थातच दंभित्व देखील येतच, कारण आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केल्याखेरीज मान मिळणं कठीण आहे. मान मिळण्यासाठी आपण विद्वान नसताना विद्वान म्हणून दाखवलं पाहिजे. आपण धनवान नसताना देखील आपण धनवान म्हणून दाखवण्याची आवश्यकता आहे. तर दंभ, आणि दंभ जर निर्माण झाला तरच मान मिळेल. दंभ जर दाखवला गेला, माझ्यापाशी विद्वत्ता नाही पण मी जर सांगितलं ज्ञानेश्वरीत असं लिहिलंय, दासबोधात असं लिहिलंय, उपनिषदात असं लिहिलंय माहीत नसताना, तरी देखील माझ्या कल्पनेप्रमाणे चार लोकांना वाटेल की यांनी बरंच वाचलेलं आहे. अशा रीतीने दंभ काम करत असतो. म्हणून देह बुद्धीच्या पोटी मानित्व असतं, आणि एकदा मानित्व ही गोष्ट पक्की झाली की मग दंभ आलाच. अशी व्यक्ती बोलताना, चालताना, व्यवहार करताना हिंसक बनल्याखेरीज राहत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी हिंसा असते. अशी व्यक्ती कदापिही कोणालाही क्षमा करत नाही. ज्ञानाचं लक्षण अनाक्रोश क्षमा असं सांगितलेलं आहे. तर मानित्वाची कल्पना असणारी व्यक्ती, आपण कोणी आहोत अशा रीतीने वर्तन करणारी व्यक्ती कोणालाही कदापिही क्षमा करत नाही. स्वामीजी सांगायचे की मी नवीन लग्न होऊन जेव्हा यांच्या घरी आले तेव्हा माझ्या नंदा एकमेकांमध्ये काय कुजबुजत होत्या ते अजून विसरलेले नाहीये म्हणाव. अजून चांगलं लक्षात आहे. किती वर्षांनी लग्न झाल्यावर 30 वर्षांनी देखील अशा प्रकारे उद्गार एखादी भगिनी काढते. क्षमा ही गोष्ट नसते. फार मोठी गोष्ट त्याच्यानंतर सांगितली की अशी व्यक्ती गुरुद्रोही असते. ज्याच्या ठिकाणी मान मानाची विशेष कल्पना आहे अशी व्यक्ती ही गुरुद्रोही असते. याचा अर्थ गुरूंनी काय सांगितलेलं आहे याच्याशी तिला काही कर्तव्य नसतं. अशा व्यक्ती सद्गुरूंकडे जात असतात, वर्षानुवर्ष जात असतात, आणि तशाही तऱ्हेनी बाह्य उपचाराच्या अंगानी सद्गुरूंशी त्या अत्यंत लीन आणि नम्र झालेल्या अशा देखील दिसतात. त्यांच्या लीनतेपोटी आणि त्यांच्या नम्रतेपोटी साधक विश्वामध्ये त्या उत्तम म्हणून देखील गणल्या जातात. पण त्यांच्यामध्ये मुख्य भाव म्हणजे गुरुवाक्यावरचा विश्वास ही गोष्ट नसते. असं असल्यामुळं सद्गुरूंच्या विचाराशी, सर्वात महत्वाचा सद्गुरूंचा विचार अगदी अंतिम जर पाहायचं झालं तर अहम आत्मा हे कधीची विसरू नये, याचा तर त्याला पत्ताच नसतो. आणि त्याच्याही व्यतिरिक्त एका विशिष्ट खालच्या खालच्या पातळीवर असणाऱ्या सद्गुरूंच्या अनेक मतांशी ती सहमत नसते. सद्गुरूंनी केलेल्या कोणत्याही व्यवस्थेबद्दल तिला काही कर्तव्य नसतं आपल्या मानापोटी, आपल्या मानाच्या कल्पनेपोटी. असं असल्यामुळं ती गुरुद्रोही असते असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हा सद्गुरूंवरचा अविश्वास आहे हे लक्षात येत नाही. अशा प्रकारे या अज्ञानाच्या लक्षणांकडे पाहायचं आहे. आता जी लक्षणं चाललेली आहेत ती इंद्रियार्थेषु वैराग्यम, तर इंद्रियाचे जे अर्थ आहेत त्याच्याविषयी वैराग्य भावना नसणं, अनहंकार एवच अत्यंत अहंकारी असणं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जन्माचं अनुदर्शन न घेणं, मशगूल होऊन राहणं, मृत्यूबद्दल कल्पना न करणं, मृत्यू येणार आहे आणि तो आपल्यालाही येणार आहे याच्याविषयी कोणतंही अनुदर्शन नसणं, जरेविषयी तर मागच्या वेळेला कोणीतरी सुनील दादांनी सांगितलं की म्हाताऱ्या व्यक्तीला तर तिचे अनेक जण चेष्टा देखील कधी कधी करतात, ऐकून देखील आपल्याला आश्चर्य वाटत, पण त्यांना सांगायचं ऐकायला आलं नाही की हसायचं, बहिरी झाली आहे म्हणायचं आता। जणू आपले कान कायम नीट राहणार आहेत अशा भ्रमात, आपलं हृदय कायम नीट राहणार आहे अशा भ्रमात, आपली इंद्रिय कायम आपल्याला साथ देणार आहेत अशा भ्रमात, कोणत्याही प्रकारे सद्भावना अशा व्यक्तीच्या ठिकाणी नसते। या जरा दर्शनानंतर व्याधी अदर्शन, जसं व्याधीचं अनुदर्शन घेणं तसं व्याधीचं दर्शनच न घेणं, ते असं म्हणतात की देखे अक्षमे कुबजे अशक्त, किंवा कुबड पोक आलेली व्यक्ती की विटाऊ लागे फुंजे, अशा व्यक्तीची टिंगल करत मोठ्या गर्वाने आनंदाने इकडे तिकडे बघत असतो। परी न म्हणे पाहे माझे ऐसेची भवे, उद्या माझं असं होऊ शकत होऊ शकत याच्याबद्दल त्याला कल्पनाच नसते। तो कधी असा विचारच करत नाही की माझ्याही बाबत ही घटना घडू शकते, मलाही कुबड येऊ शकत, मीही अशक्त होऊ शकतो। मी एकदा एका गावाला गेलो होतो, तर माझा एक जुना मित्र, तो इतका अशक्त तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका अशक्त झालेला होता त्यावेळेला। आणि आम्ही काही मित्र तिथं एकत्र आल्यावर तो कोणाच्या तरी माग बसून मोटरसायकलवरून आला, तो परत जात असताना माझा अजून एक मित्र असं म्हणाला की मागच्या माग उडून जाशील, वाळलायस खूप। सगळे खूप हसले, उडून जाशील म्हणे कधी उडून जाशील कळणार नाही एवढा वाळलायस तू, असं असं म्हणाला। जणू अशक्तपणा आपल्याला येणारच नाही, त्याच्यात जी टिंगल होती या शब्दामध्ये, तसंच आपलं शरीर कधी वाकणार नाही। तो अष्टावक्र जनक राजाच्या दरबारामध्ये असलेल्या आपल्या विद्वान वडिलांना निरोप देण्यासाठी म्हणून आलेला होता, काही निरोप देण्यासाठी म्हणून। तो 8 ठिकाणी वाकलेला आणि अत्यंत विद्रूप असा दिसत असे, इतका की अशा प्रकारची विचित्र व्यक्ती कोणी कधी पाहिली नसेल। आत्म्यासंबंधी काही बोलणं चालणं चाललेलं होतं आणि अष्टावक्र आपल्या वडिलांचं लक्ष गेलं की मग आपण त्यांना निरोप देऊ किंवा खुणेने बोलावू म्हणून बाजूला उभा होता। आणि कोणत्या तरी कारणाने सगळ्या विद्वानांचं लक्ष दाराकडे गेलं, तेव्हा वाकलेला अष्टावक्र पाहून सगळ्यांना एकदम हसू फुटलं आणि जनक राजा सकट सगळे हसायला लागले। त्यांना एकदम रस निर्माण झाला, एकदम आनंदच झाला। अशा प्रकारची व्यक्ती, विचित्र व्यक्ती कधी पाहिलेली नव्हती, इतक्या ठिकाणी व्यंग असलेला। आणि हे सगळे थांबले हसायचे आणि अष्टावक्र नंतर पोट धरून एकटाच मोठमोठ्यांदा हसायला लागला। ते हसणं इतकं वेगळं आणि विचित्र भासलं, कारण सगळे हसले तेव्हा अष्टावक्र नुसता उभा होता आणि बाकीच्यांचं हसणं जेव्हा थांबलं तेव्हा अष्टावक्र एकटा हसायला लागला। तेव्हा जनक राजांनी त्याच्या हसण्याचं कारण विचारलं, तेव्हा तो म्हणाला की माझी अशी कल्पना होती की आत्म्यासंबंधी जिथं चर्चा चालते ते आत्मज्ञानामध्ये प्रवीण असले पाहिजेत, पण ही सभा तर विद्वान ब्राह्मणांची सभा नसून किंवा आत्मज्ञानी पुरुषांची सभा नसून ही सभा म्हणजे कातड्याकडे पाहणाऱ्या चांभारांची सभा आहे असं मला वाटलं. कारण शरीर जरी वाकलं तरी आत्मा हा उजूच असतो ही गोष्ट यांच्या लक्षात आली नाही. आणि हे पाहून यांच्या अशा प्रकारच्या वृत्तीकडे पाहून मला हसू आलं. तेव्हा जनक राजा एकदम अंतर्मुख झाले. अष्टावक्रांनी नंतर जनक राजांना आत्मज्ञानाचा उपदेश देखील केला. देखे अक्षमे कुबजे की विटाऊ लागे फुंजे परी न म्हणे पाहे माझे ऐसीची भवे आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञा ये मरणाची परिजया तारुण्याची भूली न फिटे. अंगाच्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी वृद्धाप्यतेची संज्ञा येत असते. आपल्याला चोर पावलांनी येत असते, आपल्याला समजत देखील नाही अशा पद्धतीने येत असते. आपण ज्या वेगाने जिना चढत असतो त्याच्यापेक्षा सावकाश चढावा असा वाटतो. कितीतरी कामं करताना आपण थोडे थोडे थकतोय असं लक्षात यायला लागतं. शरीरावर देखील वृद्धाप्याच्या काही खुणा यायला सुरुवात होते. एखाद वेळेला चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. एखादा केस पांढरा व्हायला सुरुवात होते. इथपासून तर ते संज्ञा ये मरणाची इथपर्यंत कधी एखादा गंभीर मोठा आजार पण येऊन जात. परिजया तारुण्याची भूली न फिटे पण आपण याच्यातून बरे होणार आहोत आणि वृद्धत्व अजून आपल्यापासून खूप दूर आहे, खूप लांब आहे अशी घमेंड याची दूरच होत नाही. तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर तेवीची परियेसी थोर चिन्हे आणिक. अशा प्रकारे व्याधी पाहून किंवा शरीरावर उमटलेल्या व्याधींच्या खुणा पाहून देखील तो व्याधींच्या ठिकाणी अदर्शनच घेतो. ज्ञानाचं लक्षण अनुदर्शन म्हणजे आलेलीही नाही तोपर्यंत आपल्याला येईल अशी कल्पना करून आत्ताच आपण आत्मरूप आहोत असं नीट चिंतन करून घेणं हे ज्ञान लक्षण आहे. तर याच्या ठिकाणी काही ना काहीतरी चिन्ह उमटत असताना दिसत असताना देखील अजून आपण वृद्ध नाही असंच त्याला वाटत असतं. स्वामीजी सांगायचे की दशरथ राजा एकदा आरशाच्या समोर उभा असताना दाढीतला एक केस पांढरा झालेला दिसला, एक केस असं म्हणत असत. आणि त्यांनी वसिष्ठांना बोलावणं पाठवलं की वृद्धाप्य आलं, आपण आपलं राज्य कोणाला तरी सोपवायला पाहिजे, रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी करा अशा प्रकारे दशरथ राजाने सांगितलं. याला अनुदर्शन असं म्हणतात. तर दाढीचे किती केस पांढरे झाले तरी देखील आपण अजून तरुण आहोत असंच वाटायला लागणं हे अदर्शन आहे. तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर तेवीची परियेसी थोर चिन्हे आणिक तरी वाघाची ये अडवे एक वेळ आला चरोनी दैवे तेणे विश्वासे पुढती धावे वसू जैसा. जात असताना चुकून वाघालाच अडवा गेला पण वाघाने दुर्लक्ष केलं. मोठ्या दैववशात सुटला वाघाच्या तडाख्यातून. तेणे विश्वासे पुढती धावे वसू जायचा, त्यामुळे आता वाघ आपल्याला काहीही करणार नाही अशा अपेक्षेने बैल पुन्हा वाघाच्या सामोरा जसा जावा वाघांनी तुमच्याकडे पाहणं, वाघ तुम्हाला अडवा येणं, बैलाचं म्हटल्यामुळे आपल्याला फारसं कळत नाही पण इथंच पेशवे पार्क आहे. या पेशवे पार्क मध्ये 6-7 वर्षांपूर्वी एक वाघ चुकून पिंजऱ्याची स्वच्छता करत असताना ते दार उघडं राहिलं आणि तो वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला. आपल्या सगळ्यांना ती गोष्ट आठवत असेल, 2 दिवस पुण्यात त्याच्यावर पेपर मध्ये येत होत. आणि सकाळची वेळ होती, हळूहळू लहान लहान मुलांना घेऊन पालक, आई वडील आणि मोठी माणसं देखील प्राणी पाहायला येत होते, तेव्हा कोणाच्या तरी लक्षात आलं की वाघ पिंजऱ्यात नसून पिंजऱ्याच्या बाहेर येऊन बसलेला आहे. हळूहळू ती बातमी सगळीकडे पसरली, लोकांची पळापळ व्हायला सुरुवात झाली. त्याला पिंजऱ्यात कसा घालवायचा हा प्रश्न होता. सगळ्यांचा गलका ऐकून तो पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला, आता तिथं वाघ आहे की नाही मला माहित नाही, पण वाघाचे जे पिंजरे होते पूर्वी त्याच्या बाजूला जरा चढ होता आणि त्या चढाच्या अगदी टोकाला मग ती फुलराणी धावत असे. तर तो चढ निम्मा चढून तिथे येऊन बसला. तेव्हा अजून बाहेर बातमी गेली की वाघ आलेला आहे, बाहेर आलेला आहे. त्यामुळं एक प्रकारे उत्सुकतेने वाघाला पाहायला म्हणून, मोकळ्या वाघाला पाहायला खूप गर्दी झाली. लोकांचा गलका ऐकून तो अजून वरच्या बाजूला गेला. तेव्हा असं ठरवलं गेलं की एक फास करायचा, तो फास वाघाच्या गळ्यात टाकायचा आणि वाघाला जेरबंद करायचा फास टाकून. म्हणून दोरी फास तयार केला गेला आणि तो फास लांबूनच वाघाच्या अंगावर टाकला आणि तो बरोबर बसला. वाघाची मान आणि एक पाय त्या फासामध्ये अडकला आणि वाघ जरा गुरगुरायला लागला. पण मग नंतर सगळ्यांनी असं ठरवलं की 50 लोकांनी त्याला ओढत खाली आणायचा. म्हणून थोडा ओढायला सुरुवात केल्यावर त्यांनी एवढी मोठी गर्जना केली की सगळे त्या पेशवे पार्कच्या बाहेर फास असलेला वाघ होता, त्या दोराचं एक टोक झाडाला बांधलेलं होतं. म्हणजे तो जरी सुटला असता तरी झाडाला अडकलाच असता, कोणाच्या अंगावर आलाच असता. पण त्यांनी एवढी मोठी गर्जना केली की जे सगळे पकडणारे होते ते पेशवे पार्कच्या बाहेर. पण ज्ञानेश्वर महाराज माणसांची गोष्ट करत नाहीयेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तरी वाघाची अडवे एक वेळ आला चरोनी दैवे. चरून आला अडवा वाघ आलेला असताना दैववशात, तेणे विश्वासे पुढती धावे वसू जायचा. म्हणून परत एकदा बैलांनी वाघाच्या समोर जावं त्या विश्वासाने की मागच्या वेळेला यांनी सोडलेला होता आपल्याला. का सर्प घरा आतू अवचटे ठेवा आणिला स्वस्थू, येतुलियासाठी निश्चितू नास्तिकू होय. पूर्वी अशी एक समजूत होती की अमुक ठिकाणी एक ठेवा आहे आणि त्या ठेव्यावर फार म्हणजे पूर्व पुरुष आहे, या घरातला जो मूळ पुरुष आहे तो साफ होऊन बसलेला आहे. ही एक वेगळीच कल्पना आहे बरं का. म्हणजे आपण गेल्यावर देखील, आपण मेल्यावर देखील तो ठेवा जतन करण्यासाठी म्हणून साप येऊन त्या ठेव्यावर येऊन बसणं, म्हणजे चालू जन्मात संपत्ती विषयी किती आसक्ती असेल की देह गेल्यानंतर साप होऊन किंवा नाग होऊन तिथे येऊन बसणं. पण असा बसलेला आहे एक नाग. का सर्प घरा आतू अवचटे ठेवा आणिला स्वस्थू, पण कोणीतरी अचानक त्या सर्पाच्या न कळत किंवा त्या सर्पानी काही केलेलं नाही अशा परिस्थितीत थोडस धन तिथून आणलं. येतुलियासाठी निश्चितू नास्तिकू होय, आणि एवढ्यासाठी केवळ. आपल्याला साप काहीही करत नाही आणि साप ठेव्याचं संरक्षण करतो हे खोटं आहे असं म्हणायला सुरुवात करावी. तैसेची अवचटे हे एक दोन्ही वेळा लाहे, इथं रोग एक आहे हे मानी नाजो. एक दोन वेळेला काही आजारपण वगैरे झालं तर आपल्या शरीरात रोग आलेला आहे हे मानत देखील नाही. कुठेतरी धोक्याची घंटा वाजलेली आहे हे जो समजत नाही त्याला असं वाटतं की झाला औषधोपचार, बाहेर पडलो, आता पूर्वीसारखं करायला वागायला मोकळे झालो. व्याधीचं अदर्शनच घेणं. वैरिया नीद आली, आता द्वंद्वे माझी सरली, माझा वैरी झोपी गेला त्यामुळे आता आमचं भांडण संपलं. हे मानी तो सपिली मुकला जेवी, असं जो मानतो तो कुटुंबा सकट प्राणांना मुकलाच समजा, कारण तो कधी वैरी जागा भील, कधी हत्यार घेईल आणि कधी तुमच्यावर चालू येईल काही सांगता येत नाही. माझ्या एका मित्रांनी सांगितलेली गोष्ट आहे. अचानक तो घरा बाहेर पडला, त्याला कोणतरी धमकी आलेली होती की असे 8-10 दिवस गेले असताना त्याचा एक मित्र त्याच्या घरी आला. त्या मित्राबरोबर याचं खाणं पिणं वगैरे काहीतरी असं झालं घरात, आणि कोल्ड्रिंक काढण्यासाठी म्हणून या लोकांना कोल्ड्रिंकची फार असं ऐकलं की फार मोठी आवड असते, कोल्ड्रिंक काढण्यासाठी म्हणून जाऊन येतो. म्हणाला 8-10 दिवस झाले काही होत नाही, म्हणून तो बाहेर पडला रस्ता ओलांडून कोल्ड्रिंक घेऊन परत येईपर्यंत एक गाडी गेली आणि त्याला गोळ्या घातल्या, रस्त्यावरच मारला गेला. वैरिया नीद आली, 8 दिवस आपल्याला काही झालं नाही, 10 दिवस झालं नाही, आता कोणीही येणार नाही, अशा भ्रमात किंवा अशा कल्पनेमध्ये तो होता. आता द्वंद्वे माझी सरली, आता भांडण माझं सगळं संपून गेलेलं आहे. हे मानी तो सपिली मुकला जेवी, कुटुंबा सकट त्याला मारणार हे निश्चित समजा. तैसी आहार निद्रेची उजरी, रोगू निवांतू जोपरी तव जो न करी व्याधी चिंता. जोपर्यंत आहार निद्रा उत्तम चाललेली आहेत, रोग देखील निवांत असतो. आहार निद्रा चांगली चाललेली आहे तर रोग देखील मस्त विश्रांती घेत असतो, असतो शरीरात पण बाहेर पडलेला नसतो. आणि रोगाची काही लक्षणं दिसली तरी देखील जो बेसावध राहतो तव जो न करी व्याधी चिंता, आणि स्त्री पुत्रादी मेळे संपत्ती जवजव फळे तेने रजे डोळे जाती जयाचे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख, दुःखाचं अदर्शन, असा आता विषय ज्ञानेश्वर महाराज मांडतायत. स्त्री पुत्र कुटुंब यांच्या समुदायामध्ये संपत्ती जवजव फळे, आणि संपत्तीही चांगली मिळते, त्याचा उपभोग देखील उत्तम घेतोय, फार चांगलं जीवन चाललंय असा भाव आहे. तेने रजे डोळे जाती जयाचे, आणि एकूण रजोगुणात्मक वर्तनामध्ये त्याचे डोळे जणू जातात, त्याची पाहण्याची बुद्धीच नाहीशी होते. सवेची वियोगू पडेल विळवणी विपत्ती येईल, हे कुटुंब आत्ता जरी असं असलं तरी देखील सांगता येत नाही, कोण समयो येईल कैचा, याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडवनी जाती, तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैची वेळ. क्षणात सगळं विघडून जातं नाहीस होतं, याच्या संबंधी जो पूर्व कल्पनाच कधी करत नाही त्याला असं वाटतं की आपण आपली पत्नी, आपला पती, आपली मुलं, आपलं सुखी घर असंच कायम अशाच पद्धतीने राहणार आहे अशा एका भावामध्ये जो राहतो बेसावधपणे, स्त्री पुत्रादी मेळे संपत्ती जवजव फळे, तेणे रजे डोळे जाती जयाचे, सवेची वियोगू पडैल विळवनी विपत्ती येईल, हे दुःख पुढील देखे नाजो। क्षणात विपत्ती येऊ शकते अशा प्रकारचं दुःख जो पाहतच नाही, जो सावधच झालेला नसतो, पाहिलं समजा काय ज्ञानेश्वर महाराज नेमकं लिहितायत, पाहिलं एखाद्यानी, घेतलं अनुदर्शन, घेतलं अनुदर्शन याचा अर्थ मी आत्मा अशा प्रकारचं चिंतन त्याच्या ठिकाणी पक्क असावं। क्षण मात्र देखील आपण देह आहोत, आपण देह संघात म्हणजे मी अशा प्रकारचा भाव आहे, संसार अत्यंत सत्य आहे असं थोडा काळ देखील न वाटावं, असं कुठेतरी होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। मी माग लहानपणी एक सिनेमा पाहिला होता, काय नाव त्या सिनेमाचं, वक्त वक्त म्हणून सिनेमा होता, की तो जमीनदार का कोण होता आता नीट आठवत नाही मला, आणि इतका आनंदात होता आणि केवढा अभिमान होता आपल्या मोठ्या संपत्तीचा, त्याला खूप मोठा अभिमान, त्याची किती चांगली मुलं पत्नी आणि राजवाड्यासारखं त्याचं घर होतं, आणि ज्योतिषी काहीतरी सांगत होता त्याला असं वाटतं, नीट गोष्ट आठवत नाही, पण ज्योतिषी सांगत होता की फार मोठं संकट येणार आहे आणि तुमचं हे वैभव असंच्या असं राहणार नाही, तो म्हणाला की अशक्य आहे। तेव्हा ज्योतिषी सांगत होता की काळाचा महिमा मोठा असतो, हातात घेतलेलं चहा, चहाचा कप काहीतरी होतं हातात, हे इथून उचलून आपण पेईपर्यंत देखील संकट येऊ शकतं असा संवाद चाललेला होता। तर तो जमीनदार उचलतो म्हणाला हा बघा प्यायला काय झालं मला, आणि मग त्यांची झालेली दुर्दशा त्यांनी त्याच्यात दाखवली। सवेची वियोगू पडैल विळवनी विपत्ती येईल, हे दुःख पुढील देखे नाजो, तो अज्ञानगा पांडवा आणि तोही तोची जाणावा, जो इंद्रिये अव्हा सव्वा चारी येथ, इंद्रियांच्या ठिकाणी जो असंयमी असतो, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच, इंद्रियाच्या ठिकाणी जो वैराग्यशील नसतो, हे अज्ञान लक्षण आता ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। असंयमी, अवैराग्य, वयसेनी, वयसेचेनी उवाये, संपत्तीचेनी सावाये, सेव्या सेव्य जाये सरकटितु, न करावे ते करी असंभाव्य मनी धरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती, रिघे जेथ न रिघावे मागे जे न घ्यावे, स्पर्शे जेथ न लागावे आंग मन, न जावे तेथ जाये, न पहावे ते जो पाहे, न खावे ते खाये तेवीची तोषे, न धरावा तो संगू, न लागावा तेथ लागू, नाचरावा तो मार्गू आचरे जो, जे करू नये ते हमखास करणार असं याचं लक्षण। नायकावे ते ऐके, आणि तिथं काय म्हटलंय, नायकणे ते कान चिटाळी, न दाक न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते वाळी जीभची का, इंद्रियच असहकार्य करतात, जे पाहू नये ते डोळाच म्हणतो की मी पाहणार नाही। आणि या ठिकाणी नेमकं उलट, अंगा मनासी रुचावे, येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, जो करणे याचे नि नावे भलतेची करी, परी पाप मज होईल का नरक यातना येईल, हे काहीची पुढील देखे ना जो। तयाचे नी आंग लगे अज्ञान जगी दाटुके जे सज्ञानाही संगे झोंबो शके। अजून एक अज्ञानाचं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की ज्याचं जीवन अत्यंत असंयमी असतं। वय आहे, सर्व इंद्रिय उत्तम रीतीने काम करत आहेत, संपत्ती भरपूर आहे आणि सेव्य असेव्य अशा प्रकारचा विचार कोणताही करत नाहीये। संपत्ती भरपूर आहे, आपल्या गाडीखाली दोन चार भिकारी जरी उडाले तरी देखील वडील सोडवायला समर्थ आहेत। आपण वाटेल ते व्यसन जरी केलं तरी देखील पैसा संपता संपत नाही। माग कुठल्या तरी एका पुढाऱ्याची मुलाची गोष्ट पेपरमध्ये आली ती की 1000 नोटेची सुरनळी करून त्याच्यामध्ये कसली तरी पावडर घालून सिगरेट म्हणून 1000 नोटेबरोबर ती पावडर ओढत असे। याचं कारण फुकटचा पैसा घरात येतो, कपाटात ठेवला जातो, त्यामुळे पैसा घ्यायचा आणि मजा करायची, सर्व प्रकारची मजा। वयसेचे नि वाये संपत्तीचे नि सावाये सेव्या सेव्य जाये सरकटीतू। लक्षात येत नाही की आपण जर वेडा वाकडा विचित्र अशा पद्धतीने आहार केला तर शरीर खराब होणार असतं। आपण वाटेल तसे जर जागलो तर त्याचा शरीरावर परिणाम होणार असतो। सेव्य आणि असेव्य जे सेवन करू नये अशा गोष्टी जर सेवन केल्या मौजे खातर तर त्याचा शरीरावर परिणाम होणार असतो। केवळ तुमच्याकडे संपत्ती किती आहे आणि तुम्ही हे करू शकता का एवढाच विचार नाहीये। न करावे ते करी, पण हा जे करू नये ते करतो। एकादशीच्या दिवशी करू नये आणि करावं या गोष्टी समाजाने एका श्रद्धेने पाळलेल्या असतात। तुम्ही एकादशीच्या दिवशी वाटेल ते खाऊ शकता, खायचं की खायचं नाही, न करावे ते करी आणि असे रूढीप्रमाणे चाललेले जे आहेत कर्मकांड असं ज्याला म्हणत असू तर तेही आणि शरीराच्या बाबत देखील ते करू नये ते करतो। न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती। चिंतन जर करायला लागलो वेगवेगळ्या आणि विषयी अशा गोष्टीचं चिंतन जर करायला लागलो तर बुद्धीवर त्याचा परिणाम होतो, मनावर परिणाम होतो, चित्तावर परिणाम होतो। चिंतन जरी गोड वाटलं तरी देखील सर्व शरीरावर त्याचा परिणाम होतो। आमच्या ऑफिस मधल्या एका माझ्या सहकार्याला खूप जुने असे 2-3 आजार होते, त्याकरता तो एका वैद्यांकडे गेला। वैद्यांनी त्याची सगळी दिनचर्या विचारून घेतली, लिहून काढत होते, काय वाचन वगैरे काय करता, काही वाचतो म्हणाला, जे समोर येईल ते वाचतो, तरी काही ज्ञानेश्वरी वगैरे वाचता का, हे म्हणाला, असलं मी काही वाचत नाही, मी कथा कादंबऱ्या श्रृंगार कथा आवडीनी वाचतो म्हणाला, लिहून घेतलं त्यांनी। आणि टीव्ही वगैरे खूप पाहतो, तेव्हा तर आपल्याकडं आता बंदी आली तेव्हा रात्री 12 नंतर ऍडल्ट्स करता सिनेमा दाखवत असत, तर तो येऊन सांगत असे काल काय आहा काय फर्स्ट क्लास सिनेमा पाहिला, 3-3:30 वाजले रे असं सांगायचा। सगळं त्याचं वर्तन लिहून घेतलं डॉक्टरांनी आणि असं सांगितलं की हे सगळं तुम्हाला बंद करणं आवश्यक आहे, माझ्या जर औषधाचा उपयोग परिणाम होणं आवश्यक तुम्हाला वाटत असेल तर कोणत्याही वेळेला जेवतो, उशिरा झोपतो, मग ऑफिसमध्ये कसं येता, उठायचं आणि यायचं म्हणलं, 9:30 उठतो, आंघोळ करतो, जेवतो आणि स्कूटर काढतो बाहेर, अशा प्रकारचं जीवन। त्याला ते वैद्य असं म्हणाले की मनुष्याच्या ठिकाणी विषय किंवा काम निर्माण होण्याच्या वेळा असतात, न्याय्य किंवा धर्म्य मार्गाने काम निर्माण होणं निराळं आणि सिनेमा पाहून किंवा वाचन करून विषय निर्माण होणं निराळं। असा निर्माण झालेला विषय अत्यंत असंतुलन निर्माण करतो शरीरामध्ये, मनामध्ये, आणि त्याचं रूपांतर रोगामध्ये होतं। तुमचं चित्त खराब होतं, तुमची बुद्धी देखील तशाच प्रकारचं चिंतन करते, तुमचं अंतःकरण वृत्ती देखील तशाच बनतात। मग सरळ आलेल्या खातेदारांकडे देखील ठीक दृष्टीने पाहू शकत नाही अशी त्याची स्थिती होती। अशा रीतीने अवास्तव काम जर मनामध्ये रुंजी घालायला लागला तर त्याचा शरीरावर परिणाम होतो। तुम्हाला हे सगळं बंद करायला लागेल, तर माझ्याकडे औषधाला या। तेव्हा तो मोठ्या प्रौढीनी असं सांगत होता की हे जर सगळं बंद करायचं तर मग जगायचं कशा करता, आपल्याला तो वैद्यच नको। न करावे ते करी असंभाव्य मनी धरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती, रिघे जेथ न रिघावे। सामान्य सज्जन मनुष्य जिथं जाणार नाही तिथं जातो। अथवा भलतच धाडस करणं हे देखील खूप वाईट आहे। त्या हरिद्वारला साखळ्या बांधलेल्या आहेत गंगेच्या काठी, आणि जिथं त्या साखळ्या बांधल्या तिथूनच गंगेचं स्नान आणि गंगेत उतरणं हे करा असं तिथं पाट्याही लावल्यात असं मी ऐकलं, मी गेलो नाहीये। माझ्या ओळखीचा एक मनुष्य या विश्व हिंदू परिषदेनी संसदेला घेराव, त्या अयोध्येच्या प्रकरणाच्या वेळेला संसदेला आम्ही घेराव घालू म्हणून डिक्लेअर केलं, ते सरकारने मोडून काढलं। तेव्हा तिथं गेलेला होता म्हणून हरिद्वारला गेला, आणि ज्या ठिकाणी उतरायचं नाही गंगेत, एवढे लोक, शेकडो लोक सांगत होते की त्या बाजूला जाऊ नका, सगळ्यांच्या देखत एका मगरींनी त्याला आत ओढून नेला। सगळे पाहतायत, कोणी काही करू शकलं नाही, बघता बघता त्याला खोल पाण्यात घेऊन गेली, तो दिसेनासा झाला। म्हणून जेथ रिघे जेथ न रिघावे, त्याच्या बायकोला अनुकंपा या तत्वावर ऑफिसमध्ये घेतलं गेलं, पण त्याचं डेथ सर्टिफिकेट मिळत नाही, काही वर्ष जाणं आवश्यक असतं, तो बेपत्ता म्हणून जाहीर झाला। रिघे जेथ न रिघावे, मागे जे न घ्यावे, स्पर्शे जेथ न लागावे अंग मन, जिथं अंग मन कधीही स्पर्शू नये अशा ठिकाणी स्पर्श करतो असं म्हटलेलं आहे। न जावे तेथ जाये, न पहावे ते जो पाहे, न खावे ते खाये, तेवी चितोषे, आणि त्यामुळेच त्याला आनंद होतो। न धरावा तो संगू, न लागावे तेथ लागू, नाचरावा तो मार्गू आचरे जो। ही सगळी देहबुद्धी प्रबळ झाल्याची लक्षणं, अशा माणसाच्या आयुष्यातली वकवक कधीही संपत नाही, त्याला कितीही खाल्लं तरी समाधान नाही, वकवक कायम, कितीही फिरला तरी समाधान नाही, वकवक कायम, कितीही गप्पा मारल्या तरी समाधान नाही, वकवक कायम, कितीही कपडे शिवले तरी समाधान नाही, वकवक कायम। नायकावे ते ऐके, न बोलावे ते बके, ज्ञानेश्वर आपण म्हणतो ना काय बघतोय, हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय। खरंच ज्ञानेश्वर महाराज असा कुठला शब्द एकदम वापरतील आपल्याला वाटतच नाही। ये मराठीची ये नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा असं प्रतिज्ञापूर्वक सांगणारे ज्ञानेश्वर महाराज. पण अशा व्यक्तीचं वर्णन करताना बके हा शब्द वापरतात. परी दोष होतील हे न देखे प्रवर्तता, अंगा मनासी रुचावे येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, जो करणे याचे नी नावे भलतेची करी. करायचं काय, जे आपल्याला आवडेल ते करायचं, आपण आपल्याला आवडेल ते करतो बस. आपल्या मनाला आम्ही आमच्या मनाचे राजे असं कोणी कोणी म्हणतात. राजे कसले, मन कसलं आणि मनाचा राजा कसला रे तू. माझा एक मित्र होता, तो म्हणायचा की ही मी सिगरेट कधीही सोडू शकतो रे, मला हिचं व्यसन मुळीच नाहीये. मग म्हंटल अडचण काय, तो म्हणाला आय लाईक इट. म्हणजे काय, मला ही फार आवडते म्हणून मी सोड, नाहीतर मनात आलं तर कधीही सोडू शकतो. अंगा मनासी रुचावे येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, कृत्य अकृत्य काहीही आठवत नाही असा. तुम्हाला खरं सांगतो की वडील गेले, दिवसभर इतका डोक्याला त्रास झाला. एक माझ्या माहितीचा माणूस, दुपारी 4 वाजता त्यांची जेवण झाली, मग लोक भेटायला येत होते हे ते. मी माझ्या आत्तेभावाकडे गेलो होतो, तिथं आला था. तो त्याला सांगत होता की शेवटी वैतागलो, म्हणाला 9:30 वाजता बाहेर गेलो आणि एक भेळ खाल्ली. घरात काय झाले, तू काय जाऊन करून आलास. अंगा मनासी रुचावे येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, जो करणे याचे नी नावे भलतेची करी. परी पाप मज होईल का नरक यातना येईल, हे काहीची पुढील देखे नाजो, तयाचे नी अंग लगे अज्ञान जगी दाटुके. यांच्यामुळं दाटुकं अज्ञान झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एवढं जे दांडगं अज्ञान जगतामध्ये आहे, ते अशा मनोवृत्तीच्या लोकांमध्ये मुळं अत्यंत दांडगं अज्ञान जगतामध्ये आहे. जे सज्ञानाही संगे झोंबो शके, आणि यांचं अज्ञान असं की जो त्यांना शिकवायला जातो तो निभळत ठरतो, तो बावळत ठरतो, ते त्याची टिंगल करतात. सज्ञानाला सांगतात की तुझी अक्कल तुझ्याजवळ ठेव, अशा रीतीने सज्ञानाशी ही मंडळी असं बोलू शकतात. यांचं अज्ञान सज्ञानाशी झोंबू शकतं आणि सज्ञानाचा देखील पराभव करू शकतं. कारण खुदा भी ढरता आहे म्हणतात ना, तसं होतं. याच्याशी बोलणार कोण. परी असो हे ऐक अज्ञान चिन्ह आणिक, जेणे तुझं सम्यक जाणवे ते. अजून अज्ञानाची चिन्ह सांगतो की त्यामुळं हे अज्ञान म्हणजे काय हे सम्यक तुला समजलं पाहिजे. याच्यापेक्षा विपरीत ते अज्ञान एवढं सांगून तुला कदाचित समजणार नाही. आणि म्हणून त्याच्या पुढचं लक्षण सांगतात की पुत्र दार आणि गृह यांच्या संबंधी अत्यंतिक आसक्ती. हे जे अज्ञान लक्षण आहे, हे अज्ञान लक्षण आपण पुढच्या वेळेला बघू. याच्यावर जवळपास 230-240 अशा ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहेत, आणि अशा करता लिहिलेले आहेत की याच्यातला बारकावा जर आपल्याला समजला तर आपल्या ठिकाणी जर चुकून अशा प्रकारचं कोणतं वर्तन घडत असेल विचार नीट न केल्यामुळं, तर त्याचा त्याग घडावा. ज्ञान लक्षणाचा स्वीकार आणि अज्ञान लक्षणाचा त्याग शिकवणं जे असतं ते दोन्ही पद्धतीने करावं लागतं, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह देखील. जसं येथे बोलू नये, शांतता राखावी. बोलू नये मध्ये शांतता राखावी आलं, पण बोलू नये हेही सांगायचं आणि शांतता राखावी हे देखील सांगावं, असं जसं असावं. दोन्ही बाजूंनी सांगितल्याशिवाय कोणाला शांतता राखावी हे समजतं, कोणाला बोलू नये हे समजतं. कारण जर आपण कुजबुजलो तर ते कदाचित अपेक्षित असावं असं वाटत राहतं. एखाद वेळेस ध्यान मंदिरात देखील, आता बराचसा बंद झालाय हा प्रकार, कुजबुजत बोलणारे लोक असे ध्यान मंदिरात शांतता राखावी, तर कुजबुजत बोलायला काय हरकत आहे, म्हणून थोडेसे कुजबुज कुजबुज करणं, म्हणून मग बोलूही नये असं सांगायला लागतं. असं जसं असावं तसं ज्ञान लक्षणं सांगितली त्यांनी, ज्यांना समजेल त्यांना चांगलंच आहे. अज्ञान लक्षणं सांगितली तर मग आपल्या ठिकाणी याच्यातलं काही असेल तर ते टाकावं, टाकायला जमावं, म्हणून अज्ञान लक्षणं देखील सांगितली. अशा प्रकारे या अज्ञान लक्षणांकडे आपण पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.